फिर हिट्स 93.5 रेड एफएम वर 7:31 मिनिट्स मॉर्निंग नंबर 1 मध्ये रुद्राय तुमच्या सोबत. गणपती बाप्पा मोरिया मंगलमूर्ती मोरिया. थॉट ऑफ द डे ची वेळ झालेली आहे अँड थॉट ऑफ द डे में एक बहुत ही खूबसूरत सा थॉट जो की जोडला गेला आहे आपल्या विचारसरणीबद्दल. विचारसरणी कशी असावी या गोष्टीबद्दलचे खरं तर आपण बरेचसे थॉट्स वाचत असतो, या गोष्टींबद्दल विचार करत असतो, पण काय माहिती का खऱ्या अर्थानं आपली थॉट प्रोसेस जी घडते ही आपल्या सराउंडिंगमुळे घडत असते. आपल्या अवतीभोवती कशी मंडळी आहेत, कशा लोकांमध्ये आपण राहतो आहोत, वावरतो आहोत, ह्या गोष्टीवरती अवलंबून आहे की उद्याचा दिवस आपण कसा व्यतीत करणार आहोत, आपला येणारा भविष्यकाळ कसा व्यतीत करणार आहोत. तुम्ही कुठचं पुस्तक आज वाचताय हे सुद्धा ठरवतं तुमचा उद्या कसा असणार आहे. म्हणूनच जरा वाचन वगैरे करा, फक्त व्हॉट्सअप मेसेजेसवरती अवलंबून नका राहू. सुपर एट्स 93.5 रेड एफ एम बजाते राहो.